तिमथ्याला पहिले पत्र अध्याय 3। कोणी अध्यक्ष होण्यास पाहतो तर तो चांगल्या कामाची इच्छा धरितो, हे वचन विश्वसनीय आहे। अध्यक्ष अदुष्य, एका स्त्रीचा पती, नेमस्त, स्वस्थचित्त, शिष्ट, अतिथिप्रिय, सुशिक्षक असा असावा। तो मद्यपी व मार्का नसावा, तर सौम्य, भांडण न करणारा, द्रव्यलोभ न धरणारा, आपल्या घरची व्यवस्था चांगली ठेवणारा, आपल्या मुलाबाळांना भीड मर्यादेचे वळण लावून स्वाधीन ठेवणारा असा असावा। ज्याला आपल्या घरची व्यवस्था चांगली ठेवता येत नाही, तो देवाच्या मंडळीचा सांभाळ कसा करेल? त्याने मदांध होऊन सैतानाच्या दंडात पडू नये म्हणून तो नवशिका नसावा, त्याची निंदा होऊ नये व त्याने सैतानाच्या पाशात सापडू नये म्हणून त्याने बाहेरल्या लोकांपासूनही चांगले नाव मिळवलेले असावे। तसेच सेवकही गंभीर असावे, दुबोलले, मद्यपान सक्त व पैसा खाणारे नसावे, विश्वासाचे कूज शुद्ध विवेकाने राखणारे असावे। त्यांचीही पूर्वी परीक्षा व्हावी आणि अदुष्य ठरल्यास त्यांनी सेवक पण करावे। तसेच स्त्रिया गंभीर असाव्या, चहाण नसाव्या, नेमस्त्य व सर्व गोष्टींविषयी विश्वासू असाव्या। सेवक एका स्त्रीचा पती असावा, ते आपल्या मुलाबाळांची व घरची व्यवस्था चांगली ठेवणारे असावे, कारण ज्यांनी सेवक पण चांगले चालविले ते आपणास चांगली योग्यता आणि ख्रिस्त येशूवरील विश्वासात फार धैर्य मिळवितात। तुझकडे लवकर येण्याची आशा धरून हे तुला लिहिले, तरी पण मला उशीर लागल्यास ज्या सदाजीवी देवाची मंडळी सत्याचा स्तंभ व पाया अशी आहे, त्या देवाच्या घरात कसे वर्तले पाहिजे हे तुला समजावे। सुभक्तीचे गुज निर्विवाद मोठे आहे, तो देहाने प्रकट झाला, आत्म्याने नीतिमान ठरला, देवदूतांच्या दृष्टीस पडला, त्याची राष्ट्रात घोषणा झाली, जगात त्याजवर विश्वास ठेवण्यात आला, तो गौरवात वर घेतला गेला।